चव्हाणाव त्याच ऐकले, भल्ले भल्ले जाग्यावर बसले, काही जागीच खाली खचले, पण मराठे गालत हसले।
नाव त्याच शिवाजी राजे भोसले, अरे नाव त्याच शिवाजी राजे भोसले।
स्वराज्य स्थापन करण्याचं वचन त्याने घेतले, 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं वचन त्याने घेतले, जागोजागी ते भगवे खोचले।
नाव त्याच शिवाजी राजे भोसले,
अरे नाव त्याच शिवाजी राजे भोसले।
शिवाजी राजे भोसले,
अरे नाव त्याच शिवाजी राजे भोसले।